आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघात आज मतदान. 204 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, आज होणार छाननी. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची अधिसूचना जारी. आणि लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शपथनामा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 88 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये राज्यातल्या अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ वाशिम, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बुलडाणा या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघामध्ये मिळून 204 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. अमरावती, हिंगोली आणि परभणी 30 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, नवनीत राणा, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर या मतदारसंघांमधून निवडणूक रिंगणात आहेत. आज मतदान होत असलेल्या राज्यातल्या 8 मतदारसंघात एकंदर 16,589 मतदान केंद्र असून 1,49,00,000 जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. यामध्ये पुणे, शिरूर, मावळ, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातील या 11 लोकसभा मतदारसंघात 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्जांची छाननी होणार असून येत्या सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. दरम्यान अखेरच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून त्यांची अवस्था दिशाहीन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियतही नाही अशी टीका फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी काल शक्तीप्रदर्शनाद्वारे पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 22 तारखेला अवघ्या 5 कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत मिरवणुकीनं वाजत गाजत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जळगाव आणि रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनीही काल आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची अधिसूचना जारी झाली आहे. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. उमेदवारांना 3 मे पर्यंत अर्ज दाखल करता येतील. 4 मे रोजी अर्जांची छाननी होईल तर 6 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. दरम्यान काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल प्रकाशित करण्यात आला. शपथनामा या नावानं प्रकाशित झालेल्या या जाहीरनाम्यात स्वयंपाकाच्या गॅसचा दर 500 रुपयांपर्यंत करणे, सरकारी नोकऱ्यांमधील 20 लाख रिक्त जागा भरणे, वस्तू आणि सेवा कर प्रणालीत राज्याचा सहभाग वाढवून केंद्राचा हस्तक्षेप मर्यादित करणे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी आयोग स्थापन करणे, सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना, महिला आरक्षण, कृषी उत्पादन आणि शैक्षणिक साधनं यावर 0% जीएसटी आदी गोष्टींचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला यूपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेरआढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत जाहीर केला. किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं, पीक विम्याचे निकष बदलणं तसंच विकेल ते पिकेल या योजनेचं पुनरुज्जीवन करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करणं, रोजगाराच्या संधी वाढवणं इत्यादी घोषणा या वचननाम्यात आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं स्थान पुन्हा मिळवून देणार असल्याचं सांगून पर्यावरणाला घातक प्रकल्पांना आपला विरोध कायम राहील असं ठाकरे यांनी सांगितलं. शेतीसाठीच्या वस्तूंवरचा जीएसटी हटवणं, आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे नेण्यालाही पक्षानं पाठिंबा दिला आहे. वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. आज विवाहाचा मुहूर्त असल्यानं या मतदारसंघात 250 जास्त लग्न समारंभ नियोजित आहेत. या समारंभांचा फटका मतदानाला बसू नये यासाठी लग्न कार्याबरोबरच लोकांनी लोकशाहीच्या उत्सवातही सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन वाशिमच्या जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांनी नागरिकांना केलं आहे. त्या म्हणाल्या,
या दिवशी आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 250 लग्न असं आम्हाला कळते. प्रथम सर्व नव दाम्पत्याला माझ्या मनपूर्वक अभिनंदन. आपण आपला आयुष्याचा नवीन पर्व सुरू करताना आपण एक जबाबदार नागरिक म्हणून सुरू करावे असं आमची विनंती आहे. आपण कृपया 26 एप्रिलला मतदान करून लग्नात जावे किंवा आपला सोयी अनुसार लग्न करून मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदान बजवावे आणि आम्ही आमच्या सोबत आपण पण मिळून आपला शादीमध्ये आलेली सगळं आमंत्रित मंडळींना आणि आपला मित्रमंडळ सगळ्यांना आमच्या वतीने आणि आपण पण विनंती करावे त्याने पण त्यांच्या मतदान हक्क बजवावे म्हणून.
वाशिम जिल्ह्यात सध्या 38 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मतदान केंद्रासमोर मतदारांना सावलीसाठी कापडी मंडपाची व्यवस्था केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी मतदान केंद्रालगत स्वतंत्र कक्षाची व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्ह्यात 3041 मतदान केंद्र आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसवली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय अर्थात AFMC च्या 58व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ काल झाला. 140 विद्यार्थ्यांनी यात शानदार संचलन केलं. यामध्ये 5 परदेशी विद्यार्थी तसंच 25 विद्यार्थिनींचा सहभाग होता. AFMC चे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंह यांनी संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. हवामान. येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकणात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघात आज मतदान. 204 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, आज होणार छाननी. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची अधिसूचना जारी. आणि लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शपथनामा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.